डायरेक्टर्स डायरी 20 जुलैसाठी. एखाद्या वेळी आकाशातून विमान इतक्या कमी उंचीवरून जातं की त्याच्या कांठाळ्या बसवणाऱ्या आवाजामुळं आपण कानावर हात ठेवतो. एखाद्या लग्न समारंभात लाऊडस्पीकरवर इतक्या मोठ्या आवाजात गाणी लावली जातात की तिथं हजर असलेल्यांना एकमेकांशी साधं बोलणंसुद्धा शक्य होत नाही. कुणी एकदम शिरात आणून तारस्वरात बोलायला लागलं की आपण म्हणतो, जरा हळू बोल बाबा, हळू बोल. माणसाला राग जरूर यावा, पण तो व्यक्त व्हावा मात्र सौम्य शब्दातनं, असंही म्हटलं जातं. 90% फ्रिक्शन इन द लाईफ इज ड्यू टू द टोन ऑफ द व्हॉइस. म्हणजे आयुष्यातला 90% संघर्ष हा आवाज वाढवण्यामुळे निर्माण होतो असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, कुठलाही आवाज सौम्य असणं हिताचं असतं. वायू प्रदूषण, जल प्रदूषण याप्रमाणेच ध्वनी प्रदूषणावरही खूप विचार झालेला आहे आणि रोज होतो आहे. एखाद्या विशिष्ट ठिकाणी नेहमी असणाऱ्या आवाजापेक्षा अधिक प्रमाणात आणि सतत आवाज किंवा गोंगाट होत राहिला की त्याला ध्वनी प्रदूषण असं म्हणता येईल. आवाज मोजण्याचं जे परिमाण आहे त्याला डेसिबल किंवा डीबी असं म्हणतात. काही विशिष्ट यंत्रांच्या सहाय्यानं आवाजाचं मापन किंवा तीव्रता मोजता येते. एखाद्या अगदी निवांत अशा ठिकाणी आपण आवाजाचं मापन केलं तर ते 35 ते 40 डेसिबल म्हणजे 35 ते 40 डीबी इतकं भरू शकेल. तीव्र आवाजामुळं शरीरातल्या स्वयंचलित मज्जासंस्थेला धोका पोहोचतो आणि परिणामी हृदयाभिसरण, पचन आणि इतर पद्धतींवर विपरीत परिणाम होतात. यामुळे हृदयाच्या ठोक्यांचं प्रमाण वाढतं, रक्तदाबात वाढ होते, रक्तवाहिन्यांच्या अभिसरणात व्यत्यय येतो, मानसिक तणाव आणि चिडचिड वाढते. वास्तविक जन्मल्याबरोबरच माणूस आवाज काढतो. मानवाच्या अस्तित्वाची खूणच आवाज आहे. त्याला तो हवासाही वाटतो, पण हवासा वाटतो म्हणून तो इतकाही नसावा की माणूस हैराण होईल. डोकं उठण्याइतपत नाद नसावा तर डोळे मिटू लागावेत एवढं माधुर्य त्या नादामध्ये असावं. अति तेथे माती असं आपण म्हणतो. अतिप्रकाशाचा डोळ्यावर जसा परिणाम होतो तसाच अति आवाजाचा कानाच्या श्रवणशक्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. एकेकाळी प्लेग, कॉलरा याविरुद्ध लढा देण्यासाठी मोहिमा काढल्या जात असत. आज देखील आपण बघतो की चिकुनगुनिया या रोगानं साऱ्या महाराष्ट्रभर आणि इतरही ठिकाणी अगदी धुमाकूळ घातलेला होता आणि म्हणून डासांना हटवा अशी एक मोहीम आता आपण हाती घेतलेली आहे. तशीच मोहीम आवाजाविरुद्ध लढा देण्यासाठी काढावी लागणार आहे. शास्त्रज्ञांचे त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू झालेले आहेत. निरनिराळ्या यंत्रांना सायलेन्सर बसवून आवाज कमी केले जात आहेत. सतत किंचाळूनच बोलणाऱ्या व्यक्तीला आपण सुद्धा विनोदानं म्हणतो, जरा सायलेन्सर बसून घे बाबा तुझ्या तोंडाला. आवाजाची तीव्रता कमी करणारे मफलर्स पाश्चात्य जगाच्या बाजारामध्ये येऊ लागलेले आहेत. मोठे आवाज होणाऱ्या कारखान्यातील कामगारांना कानावर घालण्यासाठी उपकरणं आजसुद्धा देण्यात येतात. या आवाजाच्या संकटाची आपण सर्वांनी वेळीच जाणीव करून घेतली पाहिजे. आपल्या आयुष्यातून हळूहळू कमी होत चाललेली शांतता आपणच टिकवली पाहिजे असं नाही तुम्हाला वाटत? आणि हो, तुम्ही तुमच्या रेडिओचा आवाज कमी ठेवलाय ना? नाही म्हणजे ध्वनी प्रदूषणामध्ये आपल्या रेडिओच्या आवाजाची भर नको, नाही का?